नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. उपराष्ट्रपती पदाखातीरच्या वेंचणुके खातीर आयज संसद भवन परिसरात वेंचणूक जातली. सांजे स उपरांत मतमेजणी जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हुंवार परिस्थितीचो आनी आधार पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेवपा खातीर हिमाचल प्रदेश आनी पंजाब भेटेर वतले. फुटबॉलांत ताजिकिस्तानांत जाल्ल्या काफा नेशन्स कप 2025 ओमानाक हारोवन भारतान काशा पदक जोडला. बुद्धीबळांत भारताच्या दिव्या देशमुखान फिडे ग्रँड स्वीस 2025 उक्त्या गटांत तिचे पयले जैत जोडले. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. उपराष्ट्रपती पदा खातीर आयज वेंचणूक जातली. ह्या वेंचणुकेंत एनडीएचे उमेदवार आनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हांचो फुडो, इंडिया ब्लॉकाचे उमेदवार आनी सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हांचे आड जातलो. मतदान सकाळी 10:00 सुरू जातले आनी सांजे 5:00 मेरेन चलतले. सांजे 6:00 उपरांत मतमेजणी जातली. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोनूय सभागृहांचे सदस्य वेंचणूक मंडळावरवी करतात. नवीन संसद भवनात गुप्त मतदानावरवी मतदान जाता. उपराष्ट्रपती वेंचणुकेंत घाल्ल्या प्रत्येक मताचे मूल्य समान आसता. सध्या लोकसभेत 542 सदस्य आसात आणि राज्यसभेत 239 सदस्य आसात. या वेळार उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर मतदार संख्या 781 आसा आणि बहुमताचो आकडो 391 आसा. सी पी राधाकृष्णन हांच्या उमेदवारीक लागून देशभर उपाट आशा निर्माण झाल्या असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगला. सोशल मीडिया पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांनी म्हळे की राधाकृष्णन एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती जातले जे आपल्या बुद्धी आणि अंतर्दृष्टीन कार्यालय समृद्ध करतले असे लोक मानतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपारा हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यातल्या धर्मशाळा पावतले, तशेच पंजाबाकूय भेट दितले आणि दोनूय राज्यातल्या हुंवाराच्या परिस्थितीचो आधार आणि पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेतले. प्रधानमंत्री धर्मशाळात राज्य अधिकाऱ्यांवांगडा उचेल्या पावडावेल्या पुनरावलोकन बसकेचे अध्यक्षपदार असतले आणि संकश्टाक लागून त्रास जाल्ल्या थळाव्या रहिवाशांचे कडेन संवाद साधतले. हिमाचल प्रदेशा उपरांत प्रधानमंत्री पंजाबातल्या हुंवार पिडीत वाठाराचे हवाई सर्वेक्षण करपाचे असतात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हळा की आत्मनिर्भर भारताचे स्वप्न शाळा आणि महाविद्यालयामदी रुजपाक जाय, जय विद्यार्थी या अभियानाचे पथदर्शी म्हणून उदेतले. तांणी म्हळे की विद्यार्थी तांच्या कुटुंबात आणि समुदायात स्वदेशी नवोन्मेष आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना पसरवूंक शकतात. नवी दिल्लीत एका बसकेत उलयतना मंत्री प्रधान हांणी म्हळे की शिक्षण आणि कुशळटाय ह्यो पूरक शक्ती असात जाणी आत्मविश्वासू आणि स्वावलंबी भारत निर्माण करपाक एकत्रितपणान काम करूंक जाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नागरिकांक परत एकदा भारताक जागतिक वेवसाय आणि ज्ञानाचे केंद्र करपाचे आवाहन केला. एबीसी आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय कंपन्यांमध्ये एक सेतू म्हणून काम करता असे तिने सांगले.
एबीसी आंतरराष्ट्रीय बाजार और भारतीय उत्पादकों के बीच में सेतु का कार्य करता है. आपको ग्लोबल वैल्यू चेन में भारत की भूमिका को तथा भारत के उद्यमियों की भूमिका को निरंतर विस्तार देना है. वर्ल्ड ट्रेड ऑर्डर और इंटरनेशनल इकोनॉमिक ऑर्डर में हो रही परिवर्तनों में उनका कारण आपकी भूमिका और अधिक महत्वपूर्ण हो गई.
संसारीक अस्थिरतेचो राष्ट्रीय अर्थव्यवस्थेर कमीत कमी परिणाम जाणवतलो अशी आत्मनिर्भर भारताची काय महत्वाची परिणामां आसची अशे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणे म्हळे. आमच्या अर्थव्यवस्थेत एमएसएमईचे योगदान महत्वपूर्ण आणि तोखणायेचे असा असे तिने सांगला.
ईपीसी के लगभग 10,000 सदस्यों में 60% से अधिक माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस है. ये एंटरप्राइजेस बड़ी संख्या में रोजगार के अवसर प्रदान करती है. हमारी अर्थव्यवस्था में एमएसएमईज का योगदान महत्वपूर्ण भी है और सराहनीय भी. इसी द्वारा एमएसएमईज के निर्यात को बदलती परिस्थितियों के अनुरूप नई दिशा प्रदान की जाएगी.
परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर हाणें म्हळां की जागतीक आर्थिक चर्चेत व्यापार पद्दती आनी बाजारपेठेतलो प्रवेश हे प्रमुख मुद्दे जाल्यात. ब्रिक्स फुडाऱ्यांच्या शिखर परिषदेत आभासी माध्यमांत संबोधित करतना डॉ जयशंकर हाणें शाश्वत व्यापाराक चालना दिवपाक रचनात्मक आनी सहकार्यात्मक दृष्टीकोनाची गरज अधोरेखित केल्या. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रणाली ही उक्ती निष्पक्ष पारदर्शक भेदभावरहित आनी नियमार आधारित दृष्टीकोनांच्या मुळाव्या तत्वार आधारित असून जातूत विकसनशील देशा खातीर विशेष आणि भिन्न वागणूक असा. भारताचा ठाम विश्वास असा की हाचे संरक्षण आणि संगोपन करपाक जाय असे त्यांनी म्हळा. भाषणावेळार त्यांनी सांगले की ब्रिक्सान आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था स्थिर करपाक आणि जागतिक चालू संघर्षाच्या परिणामांक तोंड दिवपाक खातीर काम करचे. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकता.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हाणी नेव्ही चिल्ड्रन स्कूलाच्या विद्यार्थ्यांक एका उद्देशान स्वप्न पळोवपाचे आणि राष्ट्रीय अभिमान जपपाचे तसेच प्रामाणिकपणान तांचे ध्येय साध्य करून सगळ्या यत्नात राष्ट्रीय अभिमानाची तीव्र भावना जपपाचे प्रोत्साहन दिला. शाळेच्या हिरक महोत्सवी समारंभात विद्यार्थ्यांकडेन आणि मुख्याध्यापकांकडेन संवाद साधताना त्यांनी हे सांगले. राष्ट्र उभारणीत संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येवपी शाळांची भूमिका त्यांनी मान्य केल्या. ह्यो संस्था फकत शिक्षण केंद्रांनात तर मुखावेल्या पिळगेक प्रेरणा दिवपी माची असात. कार्यक्रमावेळार विद्यार्थ्यांनी त्यांच्या समग्र विकासात शाळा कशो मध्यवर्ती भूमिका निभायतात हाचो अनुभव लेगीत सामायिक केलो. भाजपान नवी दिल्लीत पक्षाच्या खासदारांच्या कार्यशाळेत फुडाऱ्यातल्या पिळगेच्या जीएसटी सुधारणांवेलो थाराव एकमतान मंजूर केला. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हाणी सादर केल्या या थारावात प्रधानमंत्र्यांच्या या धाडसी आणि नागरिक अनुकूल निर्णयाबद्दल अभिनंदन केला आणि लोकांचे आभार मानल्यात. या थारावात उत्पादक आणि व्यापाऱ्यांक जीएसटी दर कपातीचो लाभ ग्राहकांक दिवपाचे आवाहन केले. प्रधानमंत्री मोदी भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या कार्यक्रमात ह्या सत्रात उलयले. संसद संकुलात बालयोगी सभागृहात 2 दिसांची ही कार्यावळ सुरू झाली. कार्यशाळेवेळार उपराष्ट्रपती वेंचणुकेखातीर मतदान प्रक्रियेविशी मूलभूत प्रशिक्षण भाजपा खासदारांक दिला. कार्यशाळेच्या पहिल्या दिसा उपरांत हे विशी माध्यमांकडेन संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू उलयल्यात.
हमारा एनडीए के साथी भी सब ज्वाइन करेंगे. भारतीय जनता पार्टी का सारा एमपी का सुबह से रात तक हमारा कार्यशाला चली है और माननीय प्रधानमंत्री जी भी शुरू से अंत तक रहा है, क्योंकि हमारा बीजेपी का ये संस्कृति है कि हमारा नेता हो या आम कार्यकर्ता सब एक ही है और आगे पीछे बैठना ऐसा हमारे यहाँ कोई सिस्टम बनाकर रखा नहीं है. और इसमें औपचारिक तौर पर कार्यक्रम तो चलता है लेकिन बैठने का औपचारिक नहीं होता है. सब जहां चाहे वहां बैठते हैं. प्रधानमंत्री जी भी आखिरी सीट पर ही बैठते हैं जाके. प्रधानमंत्री जी तो मार्गदर्शन देना ही होता है क्योंकि हम लोग सब आखिर में तो उनसे सुन करके फिर आगे का काम तय करना होता है.
बेकायदेशीर रेव उत्खनन प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय पश्चिम बंगालात खुपशा सुवातांनी छापे घालतात. ईडीचे अधिकारी पश्चिम मेदिनीपूर, नादिया, झारग्राम, उत्तर 24 परगणा आणि कोलकाता सहित हेर जिल्ह्यांनी खासगी संस्था काम करपी वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करतात. ईडीन छापे घालल्यो सगळ्यो सुवाती केंद्रीय निमलष्करी दळांनी सुरक्षित केल्यात. जागतिक फिजिओथेरपी दिसानिमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी फिजिओथेरपी क्षेत्रातल्या सगळ्यांच्या समर्पित यत्नांची तोखणाय केल्या. सोशल मीडिया पोस्टात प्रधानमंत्री मोदी हाणी गतिशीलता वाढून प्रतिष्ठा सांभाळून आणि जीवनाचो दर्जो सुधारून व्यक्तींचे खासा करून वृद्धांचे कल्याण वाढोवपाक तांच्या महत्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले. बुद्धिबळात भारताच्या दिव्या देशमुखान उझबेकिस्तानात झाल्या फिडे ग्रँड स्वीस 2025च्या उक्त्या गटात तिचे पहिले जैत जोडले. काल चौथ्या फेरयेत इजिप्ताच्या जीएम बसेम अमीनचो ताणे पराभव केलो. हालीच फिडे विश्वचषक विजेतेपद पटकावपी दिव्यान सिसिलियन डिफेन्सात तिच्या उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याक हरयला. फुटबॉलात ताजिकिस्तानातल्या हिसोर सेंट्रल स्टेडियमात जाल्ल्या काफा नेशन्स कप 2025 ओमानाक हारोवन भारतान काशा पदक जिखला. उदांत सिंगान भारता खातीर बरोबरी केल्या उपरांत निर्धारित वेळार 1-1 अशी मॅच सोपली. पॅनल्टी शूटआउटात ओमानान पयली दोन संद चुकयली आनी गुरप्रीत सिंग संधून निमाणी पॅनल्टी वाचयली आनी भारतान 3-2 अशे जैत जोडले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचीत भारतान ओमानाक हारोवपाची ही पयलीच खेप आसा आनी ही तांच्या मोहिमेची इतिहासीक समाप्ती थारल्या. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. अंदमान आनी निकोबार जुवे बिहार झारखंड केरळ माहे ओडिशा तमिळनाडू पुडुचेरी करायकल आनी तेलंगणा वाठारात गडगड वीज आनी जंगला सयत वादळी वारे सयत मोठो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयज सौराष्ट्र कच्छ छत्तीसगड अस्तंत राजस्थान मध्य प्रदेश आनी उत्तराखंडातय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. उपराष्ट्रपती पदाखातीरच्या वेंचणुके खातीर आयज संसद भवन परिसरात वेंचणूक जातली. सांजे 6 मतमेजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हुंवार परिस्थितीचो आनी आधार पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेवपा खातीर हिमाचल प्रदेश आनी पंजाब भेटेर वतले. फुटबॉलात ताजिकिस्तानात जाल्ल्या काफा नेशन्स कप 2025 ओमानाक हारोवन भारतान काश्य पदक जोडले. बुद्धीबळात भारताच्या दिव्या देशमुखान फिडे ग्रँड स्वीस 2025 उक्त्या गटात तिचे पहिले जैत जोडला. आणि भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.